chinimandi.com podcast.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्व उड्डाणांवर 15 दिवसांसाठी दुबईचा प्रतिबंध. एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवर दुबईमध्ये 15 दिवस 2 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. अलीकडेच जयपूरहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानामध्ये एक प्रवासी कोरोनाग्रस्त आढळला होता, ज्यानंतर एअर इंडियाच्या सर्वच विमान सेवांवर निर्धारित वेळेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. खरं तर कोरोनाचा प्रकोप पाहता UAE सरकारने या दिवसांमध्ये नियम कडक केले आहेत. अशामध्ये भारतातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 96 तास आधी आपली RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य आहे. याबरोबरच फ्लाईटच्या पूर्वी वैध निगेटिव्ह COVID-19 टेस्ट रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करावी लागते. याबरोबरच विमानातून दुबईमध्ये पोहोचलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार आणि क्वारंटाईनचा खर्चही एअर इंडिया एक्सप्रेसला करावा लागतो. तर दुबईसाठी विमान उड्डाणे बहाल करणे आणि एअर इंडियाला अशा घटना पुन्हा होऊ न देण्याकरता एक विस्तृत सुधारात्मक कार्यवाही करण्याचा आग्रह करण्यात आलाय. तर दुसरीकडे देशभरामध्ये कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. भारतामध्ये 52,12,686 कोरोनाग्रस्त आहेत, तर 84,404 लोकांचा यामुळे मृत्यू झालाय. 41,09,828 लोक बरेही झाले आहेत. देशामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण 19,17,717 इतके आहेत.